आणि गंमत अशी आहे की दुधामध्ये सुद्धा समजा त्यांनी पाणी घातलं तर दुधात पाणी घालतो का पाण्यात दूध घालतो हा पुढचा भाग. समजा त्यांनी तक्रार करायची असेल तर मिल कमिशनरकडे करायची का वॉटर डिपार्टमेंटला करायची त्यातला पुढचा भाग. बरं हल्ली दुधवाले इतकी शिकलेले असतात की त्यांनी पाणी घातलं म्हणून त्यांच्याकडे तक्रार करायची सोय नसते. त्या दुधवाल्याला विचारणं वापरतोच नाही पाणी का घालतो तुम्ही पहिल्याच तुम्हाला काय ना निर्भेळ दूध आहे म्हणे नीर म्हणजे पाणी आणि झेड म्हणजे मिसळ आपल्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणेच आहे ॲग्रीमेंटप्रमाणेच आहे. त्यामुळे दुधात न ना पाणी घालणारा दुधवाला आपल्या जवळपास आहे का. तसंच म्हणलं तर इस्त्री आपल्याला लागणारी कपड्याची पुढची गरज म्हणजे इस्त्री आपले रोज कपडे आपल्याला आपल्याला कपडे शिवण्यासाठी समजा 6 महिन्याने किंवा वर्षाने जर वाटत असेल तरी इस्त्री हा आजच्या जीवनाची गरज होऊन बसलेली. आमच्या वेळेला शर्टाला इस्त्री ही परस्त्रीसारखी होती. त्यामुळे वर्षात वर्षात कधी शर्टाला किंवा लेंग्याला आमच्या इस्त्री होत नसेल पण आजच्या जीवनाची दैनंदिन गरज झाल्यामुळे इस्त्रीवाला हा आमच्या याच्यापासून जवळ आहे का लांब आहे. बरं पुन्हा तो दुधात कपडे त्याच्याकडे इस्त्रीला दिले आज तर उद्या सकाळी माझं पॅन्ट घेईल का नाही ऑफिसच्या वेळेला. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझी पॅन्ट घालून कुठे बाहेरचं जाणार नाही ना. कारण जसं दुधवाल्याने सांगितलं तर इस्त्रीवाल्याने आणि गीता वाचलेली असते. त्यामुळे समजा माझा उद्या एखादा इस्त्रीवाला माझीच पॅन्ट घालून जर माझ्यासमोर आला आणि मी त्याला म्हटलं बाबा ही पॅन्ट माझी दिसते तर तुम्हाला पॅन्ट तुम्हाला आत्ता गरज काय पॅन्ट उद्या सकाळी तुम्हाला पॅन्ट पाहिजे तर तो पण मला वापरायला काही हरकत नाही. अरे मग दुसऱ्याची पॅन्ट तू कधी वापरतो असं विचारलं तर मग तुमच्या गीतेत नाही का सांगितलं म्हणे वाचवली जीर्णाने यथा विहाय नवानी गृहाणी नरोपराणी जथा शरीराने विहाय जीर्णान अन्याने सह्याची नवानी एवढं संस्कृत तर चांगलं असतं आली पण याच्यासाठी तरी संस्कृत घेतलेलं असतं. तो त्याच्यावर असं म्हणतो की म्हणे जीवात्मक कपडे शरीर कपड्याकरता बदलू शकतो तर कपड्यांनी शरीर बदलली तर काय हरकत आहे. तुमची पॅन्ट माझ्या अंगावर असली काय तर तुमच्या अंगावर असली नाही ती पॅन्टच आहे. त्यांना नमस्कार करून बाबा उद्या सकाळ करून माझी पॅन्ट दे एवढं त्याला फक्त सांगावं लागतं. त्याच्यानंतर पुढचा भाग म्हणजे स्वयंपाकघरातला आहे. मोलकरीण तुम्हाला म्हणेल की नाही जवळपास मोलकरीणचा भाग असा असतो की ती कामा जास्त काम जास्त दिवस करणार का खाडे जास्त दिवस करणार. बरं खाडे कापणे हे हा प्रकार हल्ली राहिलेला नाही आहे. आणि मोलकरीण काम कसं करतं हे बघायचं नसतं ती येते की नाही तर प्रेझेंट दिसते. म्हणून बहुतेक ठिकाणी आपल्या घरामध्ये वॉशिंग मशीन दिसतात आणि अजून भांडी घासण्याची मशीन निघाली नाही म्हणून आलेली नाही. तेव्हा अशा तऱ्हेनं दुसरा त्याच्या पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे पाणी. नळाला पाणी किती वेळ असतं आणि किती वेळ नसतं म्हणजे जास्त जास्त वेळ का नसतं जास्त वेळ. आणि दुसरी डोंबिवलीमध्ये खास करायचं की पाणी नळाला येतं का वरचं स्लॅब बंद येणार आहे. कारण बहुतेक ठिकाणी पाणी स्लॅब बंद येत असतं. डोंबिवलीकरांच्या कॉन्ट्रॅक्टर्सची सगळीकडे खास सोय केलेली आहे पावसाळ्यामध्ये कुठेही कुणाला पाण्याला तुटवडा भासू नये म्हणून. आपण पूर्वी म्हणत होतो ना की ज्याचं जळतं त्याला कळतं हल्ली तसं नाही ज्याचं गळतं त्याला कळतं. ज्याच्या घरामध्ये पाणी गळत असतं त्यालाच त्याच्या वेदना कळतात. म्हणून ग्राउंड फ्लोरवर ज्याला टेरेस फ्लोअरच्या खाली जोरात त्याच्या वेदना कधी कळत नाही. तसं त्याच्यात एक रामराव पर्सत म्हणून आमच्याकडे पूर्वी लहान फार मोठे जलतरण पटू घेऊन गेलेत. आपण नाव ऐकलं असेल जलतर रामराव पर्सतवाल. तर त्यांना एका मुलाकडे विचारलं होतं की तुम्ही जलतरणाकडे कसे वळला आहोत. म्हणजे मला पहिल्यापासून गाण्याची खूप आवड काय करायचं गरज नसते पण म्हणजे आम्ही त्या गिरगावात याच्यावर राहायचो टेरेसच्या खालच्या याच्यावर शेवटच्या मजल्यावर त्याचा बसा 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 पाणी गळायचं म्हणे. त्यामुळे आईने शेवटी अशी भांडी ठेवली होती आणि दर 15 मिनिटांनी भांडं उचलून मला टाकायला लागायचं म्हणे मोडीमध्ये. तर 15 मिनटं करायचं काय म्हणे मी एक चमचा घ्यायचं तुमचं तुमचं काय बघायचं म्हणे मला मजा वाटेल त्याच्यावर त्याचं वेगवेगळे आवाज निघायचे. मग मला लक्षात आलं पाणी जास्त झालं की आवाज कमी होतो आणि त्यातनं मी जलतरणाकडे वळलो पण म्हणजे बघा या स्लॅब जळण्यामुळे आपल्या महाराष्ट्राला एक चांगला जलतरण कुठं मिळालं. तेव्हा सांगण्याचा हेतू असा की पाणी झाल्यानंतर पुढे खोल्या किती आहेत घराला बाल्कनी एन्क्लोज्ड आहे का स्वतंत्र आहे. नंतर आपल्या घरात गालिचा नसतं तरी कार्पेट एरिया किती आहे हा सगळा जो भाग असतो. नंतर त्याच्या पुढचा शेजार कसा आहे म्हणजे आपण शेजारला जास्त त्रास देऊ का तो आपल्याला जास्त त्रास देईल म्हणजे तुलाची सहनशीलता जास्त चांगली याच्यावर त्याचं हे ठरतं. तेव्हा ह्या सगळ्याला आपण व्यावहारिक ज्ञान असतो आणि ह्या सगळ्यामध्ये जो जास्त धूर्त असेल आपण असं म्हणू किंवा कमी वावरट असेल त्याला आपण जास्त काढा म्हणतो. साधी गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्या घरात दूध यायचं असेल तर संसारातला हालिकीच नियम आहे की संसारात जो जास्त धूर्त असेल तो झोपतो आणि कमी धूर्त असेल तर दूध घ्यायला लागतो सकाळी उठेल. त्याच्यामुळे हा सगळा व्यवहारिक ज्ञानाचा भाग आपण बघितला. ह्याच्यानंतर या व्यवहारिक ज्ञानामध्ये प्रत्यक्ष अनुमान आगम स्मृती ह्या सगळ्या ज्ञानाची गरज लागते. त्याच्या पुढचा जो भाग आहे की जो विशिष्ट ज्ञान म्हणून सांगितला, विशिष्ट ज्ञान म्हणजे ज्याला आपण स्पेशलायझेशन असं म्हणतो, की त्या ज्ञानामध्ये दुसऱ्याचं आगम ज्ञान जे असेल, दुसऱ्याकडनं आलेलं ज्ञान असेल ते गृहित धरून, मग जिथपर्यंत तो लागलेला असेल तो गृहित धरून त्याच्या पुढे तुमचं अनुमान आणि प्रत्यक्ष ज्ञान ह्याच्यावर त्या विषयाच्या अगदी मुळाशी जाऊन त्याचा सखोल अभ्यास करून त्यातनं काहीतरी निर्णय घेणे त्याला विशिष्ट ज्ञान असं म्हणतो. म्हणजे आपल्या याच्यामध्ये ज्याला आपण स्पेशलायझेशन असं म्हणतो, आता आपल्याकडे आपल्या शिक्षणामध्ये ही बरीच खूप स्पेशलायझेशन झालेली आहेत. ह्या स्पेशलायझेशनमध्ये आपले अनेक विषय आपण म्हणतो, डॉक्टर आहेत, वकील आहेत, नंतर इंजिनियर आहेत, तंत्रज्ञ आहेत, नंतर हिशेब तपासणी म्हणजे ज्याला आपण ऑडिटर्स म्हणतो ते आहेत, त्याच्यानंतर हल्ली रिसेंट अगदी नवीन निघालेले म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आणि कॉम्प्युटर इंजिनियर हे नवीन निघालेले आहेत. त्याच्यानंतर आपली सगळी शास्त्र ज्याला म्हणतो आपण, म्हणजे वय शरीरशास्त्र, मानसशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणितशास्त्र, ही सगळी शास्त्र आहेत, ही सगळी विशिष्ट ज्ञानाचे परिणाम आहेत, याला आपण विशिष्ट ज्ञान असं म्हणतो. आणि हल्ली सर्वसाधारणतः जनरल नॉलेज माणसाला असतच नाही, सगळं असतं ते विशिष्ट ज्ञानच असतं, कारण प्रत्येकाचं इतकं स्पेशलायझेशन झालेलं असतं त्याच्यामध्ये की तो त्याच्या स्वतःच्या स्पेशलाइज नॉलेजचा स्पेसिफिक इश्यू करतो, की त्याच्या पलीकडे मी हात लावणार नाही, त्याच्या पलीकडे मला जायचं कारण आहे, माझी इतकीच शाखा आहे आणि एवढ्याच पुरतंच माझं ज्ञान मी वापरणार. एका मुलाच्या नाकामध्ये काहीतरी रविवारच्या सुमारास असं खेळत असताना सर्दी झाली होती, म्हणून एक मोठी पेन्सिल असते ती पेन्सिल असते नाकात गेली, असं काहीतरी कळत होता तो सर्दी झाल्यामुळे, हातात पेन्सिल होती दिसायला, तर लहान मुलचं खेळता खेळता ते नाकाची इच्छा इतकी मोठी आज जाऊन अडकून नसते. रविवार म्हटल्यानंतर वडील घरी होते, घाबरले काय करायचं, मुलगा दुर्घटना म्हणजे, तर म्हणे कुठेतरी आता न्यायला पाहिजे त्याला, हे काढायला पाहिजे, काढणार कसं, आज काही बोट जाईल ना कोणाचं, आणि आता त्या मरवी जाऊन बसलं की मुलगा रडायला लागला. त्याच्यानंतर मग जळवार असल्यामुळे सगळ्या जनरल प्रॅक्टिशनर बंद, पण एखादं स्पेशलिस्ट तरी वाटूया, विशिष्ट ज्ञानाचा तज्ञ, तर स्पेशलिस्टही कधी सगळे बंद, रोजगिरी करायचं काय, रविवारी सगळंच बंद ना, त्यामुळे मृत्यूलाही बंद नाही, त्याच्या तुम्ही येतो तुम्ही इकडे लागे हॉलिडे नको. त्याच्यामुळे ते शोधत शोधत अनेक डॉक्टरांनी दरवाजे सोटावं, शेवटी एक दरवाजा जाणं स्पेशालिस्ट, इयर नोज थ्रोट स्पेशालिस्ट, हां पाठी बघितली ते आनंदाने आत घुसले की आता आपल्या तिथून वेदना कमी होणार आणि आपण मोकळे होणार. आज गेले गेल्यानंतर ती स्वागतिका बाहेर रिसेप्शनिस्ट ती बसलेली होती, आज कुठे चालला, म्हणजे आता झालं थांबा यांनी 60 रुपये द्या पहिल्यांदा, घाईघाईने यांनी 60 रुपये वडिलांनी भरले, आई मुलाला कडेवर घेऊन होती, आज गेले आणि अर्ध्या तासाने दातावरून नंबर लागला, तो मुलगा रडतच होता वेदना, नंबर गेल्यानंतर त्यांनी त्या डॉक्टर आत गेले, 6 शब्दाने काय झालं, काय पाहिजे आपल्याला, त्याच्याचं काय हे आहे, तर म्हणे अहो मग आपल्या मुलाच्या उजव्या नाकामध्ये ते दात हे गेलेलं आहे, दुधी पेन्सिल वगैरे गेलेली आहे आणि तो रडतोय, उजव्या नाकात केली आहे, पण बाहेर जाऊन बोर्ड बघितला का तुम्ही, काय बघितला म्हणे, का बोर्डात काय बघायचं म्हणे, तुम्ही डिग्री आहेत सगळ्या, अहो नाही मी डाव्या नाकाचा स्पेशलिस्ट आहे, मी उजव्या नाकाला हात लावला हे बिलो माय डिग्निटी आहे, आणि हा माझा उजव्या नाकालाच मी स्पेशलिस्ट आहे, तो प्रेस्टिज इशू माझा डाव्या नाकाचा आहे, उजव्याचा नाही, अहो पण आम्ही तुमची फी भरली आहे, मग आता माझ्या मुलाचं काही सोय बघा ना, ते डॉक्टर त्याच्याकडे थोडेसे दयाळू असावे असते, ते म्हणाले हे खालचा नियम वाचा, कुठल्याही परिस्थितीत भरलेली फी परत मिळायची नाही, तुम्ही आमचा सल्ला घ्या, आगर ना घ्या, तुम्ही आमचा बोर्ड बघितला ही तुमची चूक आहे, तुमच्या कुठल्या तरी पतंजलीने सांगितलेल्या ज्ञानामध्ये बिघाड झालेला आहे प्रत्यक्ष ज्ञानाच्या. मग आता आम्ही काय करायचं म्हणाले, आमच्या मुलाचं काहीतरी याची विचार करा, सोडवून घेला, डॉक्टर म्हणाले असं बघा की ते आता असं काहीतरी म्हणाले, तुमच्या नाकात मुलाची इथे पेन्सिल गेली आहे ना, पुढे आत गेलेलं नाही ना, म्हणे हा चिमटा घ्या, तुम्ही त्या उजव्या नाकातली अशी थोडी पेन्सिल काढा, मग पुढे काय करू, ते डाव्या नाकात घ्याला म्हणे, मग मी त्याला हातले. तेव्हा ह्यांनी खरोखरी ती उजव्या नाकातली पेन्सिल काढली, डॉक्टरने म्हणलं डॉक्टर थँक्यू व्हेरी मच, तुम्हाला तुमच्या डाव्या नाकाच्या स्पेशलिस्टची आम्हाला आता गरज नाही, कारण ती पेन्सिल निघाले. तेव्हा असं विशिष्ट ज्ञानाचं कौतुक असतं. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे प्रातिभ ज्ञान ज्याला म्हणतो आपण, या प्रातिभ ज्ञानामध्ये हे आणखीन गुरु आहे, त्याच्या दृष्टीनं की ह्या प्रातिभ ज्ञानाला ह्या वरच्या सगळ्या ज्ञानाची गरज लागतेच, म्हणजे ज्याला आपण अनुमान प्रत्यक्ष अनुमान आगम स्मृती विकल्प हे सगळं असून सुद्धा शिवाय त्या प्रातिभ ज्ञानाला त्याचा पूर्वजन्मीचा जो काही अभ्यास झालेला असेल एखाद्या विशिष्ट कलेचा आणि त्या कलेतली जर त्याची इच्छा आणखीन अभ्यास करायची अपुरी राहिली असेल तर ती क्रोमोसोम्स मधून येते. सर्वेसाई ह्याला हे देतील, अनुमोदन देतील. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या क्रोमोसोम्समध्ये ह्याच्या 42 पिढ्यामध्ये जे काही ज्ञान आहे ते सगळं आलेलंच आहे क्रोमोसोम्स मधून. शिवाय ह्याच्या वासना देहात ह्याचं जे काही अपुरं राहिलेलं आहे तेही बरोबर आलेलं आहे. त्यामुळे ह्याचं प्रातिपज्ञान जे असतं ते जन्माला आल्यापासून कळायला लागल्यानंतर ते ताबडतोब बाहेर प्रकट होण्याची संधी झालेलं असतं. आणि त्याच्यामुळे जेव्हा त्याला संधी मिळते मग ती त्याच्या घरी असो त्याच्या बाहेर असो तो अगदी ते त्याची तडफड तडफड होत असते. आणि ज्या क्षणी त्याला संधी मिळेल त्या क्षणी ते ज्ञान प्रकट होण्याची धडपड करू लागते. आणि म्हणून आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने म्हटलेलं आहे बघा, आपण असं म्हणतो की 16 विद्या आणि 64 कला असं म्हटलेलं आहे की 16 विद्या हे विशिष्ट ज्ञानाच्या शाखा आहेत आणि 64 कला ह्या प्रतिभा ज्ञानाच्या शाखा आहेत. तर त्या 64 कलेला आणखी 65 कला नेहमी त्याला जोडावी लागते. ती म्हणजे जीवनकला, की जी भगवंताच्या ज्ञानाने सुलभ होते, की त्या जीवनकलेचा आधार भगवंताचं ज्ञान आहे. म्हणून ही 65 कला आहे की ज्याचा आपण आज इथे पतंजलींच्या सूत्राच्या सहाय्याने अभ्यास करतोय. तर हे जे प्रातिभ ज्ञान आहे ह्याच्यामध्ये आपल्या ठिकाणी जे आविष्कार बघायला मिळतात त्याच्यामध्ये या प्रातिभ ज्ञानाचे, तर त्याच्यामध्ये आपल्या बघण्यामध्ये म्हणजे एक गायन कला, म्हणजे त्याच्यामध्ये आपण असं म्हणू की गायक म्हणजे गायन कला आणि वादन कला, संगीत कला ज्याच्यामध्ये येतात. नंतर दुसरी नृत्य कला, त्याच्यानंतर आणखीन आपण असं म्हणू चित्रकला टू डायमेन्शनल, शिल्पकला म्हणजे 3 डायमेन्शनल ही झाली. त्याच्यानंतर आणखीन आणखीन एक कला म्हणजे भाषण कला म्हणून आपण. आणि भाषण कलेनंतर सगळ्यात जीवन महत्वाची जी कला असते ह्याच्यामध्ये की ज्याला खरोखरी प्रतिभा ज्ञानाची गरज असते ती म्हणजे ज्ञानदान कला. की आपल्याकडे किती जरी ज्ञान असलं तरी ते दुसऱ्याला देण्याची कला तुमच्याकडे असायला लागते. त्याशिवाय त्या ज्ञानाची आदान प्रदान क्रिया होत नाही. त्यामुळे ही शेवटची कला आहे. तर हे सगळं प्रातिभा ज्ञानाचा आपण विचार केला, म्हणजे आपण व्यावहारिक ज्ञान बघितलं, त्याच्यानंतर विशिष्ट ज्ञान बघितलं, त्याच्यानंतर प्रातिभा ज्ञान बघितलं, आणि सगळ्यात शेवटचं जे ज्ञान आहे शेवटच्या पायरीवरचं ते म्हणजे आत्मज्ञान. तर ह्या आत्मज्ञानाला मगाशी म्हटल्याप्रमाणे हे अत्यंत दुर्लभ दुर्मिळ आणि परंतु दुर्लक्षित, त्याला गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की मनुष्याणाम सहस्रेशू कश्चित येतं तिथे ध्येय. त्याला आपण 999 असं म्हणू, 999 त्यातला हजारावा जो कोणी एखादा असतो त्याच्या ठिकाणी येतं तिथे ध्येय. आणि येतो मग सिद्धानाम कश्चित माम बेसी तत्वत, म्हणजे अशा 999 लोकांपैकी एक हा मनात तत्वत व्यक्ती तत्वता समजू शकतो. आणि अशा 999 लोकांपैकी एखादा माझ्याशी एकूण 999 गुणील 999 गुणील 999 म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की 1/9 म्हणजे गणिताच्या भाषेत 10 नाही. इतकं हे ज्ञान दुर्लभ आणि दुर्मिळ आहे. आणि ह्याच्यावर गेले कित्येक दिवस आपल्याकडे ह्याच्यावर चर्चा चालू आहेत की ते कसं आहे आणि मूळ संकल्प त्यांना कसा आहे या ह्याच्यावर. तर आपल्याला इथे थोडंसं उपयोगी पडावं म्हणून पतंजलींनी सुद्धा साक्षात त्याची जी सूत्र आहेत 22-29 ह्या सूत्रामध्ये त्यांनी अगदी याचा आवर्जून उल्लेख केला की ते असं म्हणतात की सगळा हा जो अभ्यास तुम्हाला वृत्तीच्या बरं का क्लेश नाशाचा जो करायचा आहे ते त्यांनी ती सूत्र आपण नंतर निवांतपणे सावकाशीनं बघणारच आहोत. अभ्यास वैराग्य अभ्यास संविरोध म्हणजे अभ्यासाने आणि वैराग्याने त्याचा निरोध करता येईल असं त्यांनी सांगितलं. पण हे सगळं सांगितल्यानंतर पुढे त्यांनी अभ्यास वैराग्याच्या व्याख्या केल्या, त्याच्यानंतर त्याच्यात आणखीन पुणे त्याचे सगळे त्यांनी सविस्तर त्याचं वर्णन केलेलं आहे. पण 22व्या सूत्राला त्यांनी इथे कबुली दिलेली आहे की ईश्वर प्रणिधानात्वा, म्हणजे हे सगळं निरोध कार्य जे आहे निरीक्षण परीक्षण त्याच्यात बदल जोडणी जुळवणी टाकणं घेणं हा निवड करणे हा सगळा जो भाग आहे हा ईश्वराच्या प्रणिधानाने सुद्धा होऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी तिथे आत्मज्ञानाला ते आत्मज्ञानाचे जाहीर त्यांनी तिथे प्रशंसा केली की आत्मज्ञानाने हे होऊ शकतं. आता इथे आत्मज्ञान हा शब्द अशासाठी वापरतोय, रूढ आपण सोपं मानण्याचा शब्द वापरतोय, त्याच्यामध्ये आपण आत्मज्ञान, आत्मदर्शन, आत्मसाक्षात्कार वगैरे बरेच त्याला आपण शब्द वापरू शकतो. पण हे आत्मज्ञान मुळात जे काही आहे त्याचा आणि आपण वरती की ज्ञानं बघितली त्याचा साम्य आणि भेद कुठे आहे हे आपण बघूया. कारण आपल्या देशात हे महत्त्वाचं ज्ञान आहे, कारण बाकी सगळी ज्ञानं सगळ्यांना असतात, अभ्यास आपल्याला याचा करायचा आहे. तर व्यावहारिक ज्ञान आणि विशेष ज्ञान हे मागे म्हटल्याप्रमाणे आठवणीची साठवण केल्याखेरीज ते पक्व होत नाही, त्याची पुन्हा पुन्हा आवृत्ती करायला लागते, त्याच्याकडे प्रवृत्ती असायला लागते, तेव्हा ते ज्ञान पक्व होतं. पण आत्मज्ञानाची काही न्यारीच गंमत आहे की आत्मज्ञान स्वतःला विसरल्याखेरीज आत्मज्ञान होत नाही. मला काहीतरी आठवल्याशिवाय व्यावहारिक ज्ञान होत नाही, तर स्वतःला विसरल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. हे आत्मज्ञानाची नाथांकडची उलटीच खूण आहे. म्हणजे थोडंसं आपण विश्लेषण केलं तर असं लक्षात येईल त्याच्यामध्ये की मी काय आहे हे माझी विवेकशक्ती मला सांगते. मी काय आहे हे माझी विवेकशक्ती मला सांगते, त्याच्याद्वारा मला कळतो मी काय आहे तो. मी कसा असावा हे माझा अहंकार मला सांगतो. मी आज असा आहे पण मला असं व्हायचं आहे व्यावहारिक गीतेमध्ये. हे माझा अहंकार मला सांगत असतो, मला तिकडे वळवत असतो तू असा हो, अजून इतरापासून लांब जा, अजून कर्माला सातत्य दे, म्हणजे आणखीन अनेक जन्म तुला हे उपभोगायला मिळेल. पण मी नक्की कोण आहे हे आत्मज्ञान मला सांगत असतो की जे आत्मज्ञान मी नक्की कोण आहे, निश्चित कोण आहे, हे निश्चित इथे मी निश्चितामध्ये हे निश्चितपणे सांगितलेलं असतं. त्याच्यात माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये भक्तिगारी जेव्हा व्याख्या केली ना, माऊली जिथे जिथे व्याख्या करतात ना तिथे ठामपणे निश्चित सांगतात. त्यांनी भक्तिगारी व्याख्या करताना असं सांगितलंय की जे जे भेटे भूत, आता आत्मज्ञानाचा विषय म्हणून सांगतो की जे जे भेटे भूत ते ते मानिते भगवंत, जे जे भेटे भूत ते ते मानिते भगवंत, हा भक्तियोग निश्चित. इथे कुठलीही शंका किंवा अनुमान किंवा तर्क नाही आहे, निश्चित आहे हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. मी नक्की कोण आहे हे माझं हे आत्मज्ञान मला सांगत होतं. तेव्हा जसे आपण वरती दोन तीन ह्याच्या व्याख्या या आपण बघू मग काय त्याच्या हिशोबाने आत्मज्ञानाची व्याख्या कशी आहे हे आपल्या लक्षात येईल. ह्या सगळ्या पसाऱ्यामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ज्ञान, या ज्ञानाला विस्मृतीचं शापही आहे आणि वरदान पण आहे. कारण जीवाला इतक्या जन्माचं ज्ञान जर गोळा करून जर ते असायला लागलं तर जन्मभर त्याच्या डोक्यात त्या ज्ञानातच ओझं होऊन बसेल. म्हणून भगवंतांनी त्याला त्याच्या जन्मीचं फक्त लक्षात ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. आणि ह्या निसर्गाच्या घडणीमध्ये जेव्हा कुठे एखादा अपवाद निर्माण होतो तेव्हा त्याला पूर्वजन्माचं ज्ञान होतं. आणि जे अभ्यास करून ज्ञान मिळवतात त्याला अनेक जन्मींचं ज्ञान असतं. बहुनिमे नतीदारी निर्माण सव चार जीवन, पण तुझे जन्म तुला घ्यायला लागले आणि माझे जन्म झालेले. म्हणजे माझे जन्म तुझे जन्म हे तुझ्या कर्मामुळे आलेले आहेत आणि मला माझा संकल्प काहीतरी करायचा म्हणून मी जन्म घेतली. माझे जन्म विशिष्ट हेतूने झालेले आहेत आणि तुझे जन्म प्रसंग म्हणजे प्रवाह पतित झाल्यामुळे झालेले आहेत. तुला जन्म घेण्याखेरीज दुसरा पर्याय नाही किंवा तुला दुसरी गती नाही आहे. हा भगवंत काय सांगण्यासाठी ते हेतू आहे. तेव्हा या विष्णूच्या संदर्भात जर आपण बघितलं तर एक ज्ञानाची व्याख्या एका आयाने अशी केलेली आहे की नॉलेज इज समथिंग, हे देखील सांगतो खोडियाला जर आवडेल म्हणून, नॉलेज इज समथिंग दॅट रिमेन्स आफ्टर वू हॅव फॉरगॉटन व्हॉट वू हॅव लर्न. नॉलेज इज समथिंग दॅट रिमेन्स आफ्टर वू हॅव फॉरगॉटन व्हॉट वू हॅव लर्न. हा एक भाग व्यावहारिक ज्ञानाचा भाग झाला. पुढे आपल्या असं लक्षात येतं की हे ज्ञान कितीही माणसाने सगळ्या जगातल्या माणसाचं ज्ञान जरी एकत्र केलं आणि कोळून जरी पाजलं तरी त्याच्या तुलनेने उरलेलं जे ज्ञान आहे ते आनंद आहे. म्हणजे ज्याला आपण व्यावहारिक भाषेत अज्ञान म्हणतो त्याला आपल्या तत्वज्ञानामध्ये उरलेलं ज्ञान म्हणतो. म्हणून शेष म्हणते, शेष म्हणजे उरलेलं. भगवंत हे पूर्ण ज्ञान आहे आणि शेषशाही एवढं सोडून जे उरलेलं दशांगुले उरलेला जो आहे ते शेषशाहीमध्ये उरलेलं ज्ञान आहे. त्या उरलेल्या ज्ञानावर पूर्ण ज्ञानाची निर्माण होती असते म्हणून भगवान शेषशाही असतो. तर त्या शेष ज्ञानाला आपण जे अज्ञान म्हणतो त्याच्यामध्ये पुन्हा आपल्या असं लक्षात येतं की ज्ञान फारच थोडं आहे पण अज्ञान मात्र भरपूर असतं. जे शिकायचं की जे मिळवायचं ते अजून जितकं आपण त्याच्या मागे लागून जास्त ज्ञान मिळवायचा प्रयत्न करू तितकं आपल्या लक्षात की अजून म्हणजे मला पहिल्यांदा जेवढं वाटतं तेवढं कितीतरी पटीने अजून तिला काय मिळवायचं. तर त्याच्यावर तुकारामान जसं म्हटलंय की सुख पाहता जवा पाडे पण दुःख पर्वता एवढे, तसं ज्ञानी माणसाला असं वाटतं इतकं ज्ञान मिळवल्यानंतर की ज्ञान पाहता अणू पाडे पण अज्ञान आकाशा एवढे. की जे उरले ते अजून आकाशांचं अनंत आहे. किंवा बहिणाबाईच्या भाषेत सांगायचं असलं तर हे ज्ञान एवढं एवढं जसा खाकसाचा दाणा, खटकटीचा दाणा, ज्ञान एवढं एवढं जसा खाकसाचा ज्ञाना दाणा पण अज्ञान केवढं केवढं त्याचं अभायम आहे ना. किंवा आणखी आपल्याला थोडं जर पुढे जाऊन बघायचं असलं तर असं म्हणता येईल ज्ञान अणुहुनी लहान पण अज्ञान अनंताहुनी महान. की ज्याला इथे अनंत म्हणजे इन्फिनिटी असा अर्थ घ्यायचा गणितातली ती संज्ञा आहे त्याच्यापेक्षा सुद्धा अज्ञान मोठा आहे. म्हणून त्याची एका अशी तत्वज्ञानाने व्याख्या अशी केली आहे की ॲक्वायरिंग नॉलेज मीन्स कॉन्ट ॲक्वायरिंग नॉलेज मीन्स पुशिंग द वॉल्स ऑफ इग्नोरन्स स्लाइटली फर्दर अपार. थोड्या बरोबर आहे ना. ॲक्वायरिंग नॉलेज मीन्स पुशिंग द वॉल्स ऑफ इग्नोरन्स स्लाइटली फर्दर अपार. म्हणजे जसं आपण इव्हन त्याला आपले जे प्रख्यात शास्त्रज्ञ न्यूटन म्हणून जे होऊन गेले की ज्यांचे अनेक शोध आज गाजत आहेत आणि ज्यांच्या अनेक शोधाच्या आधारावर आईन्स्टाईन पुढे नवीन शोध लावले त्या भौतिकशास्त्राच्या विषयामध्ये, त्या आईन्स्टाईन स्वतः ज्ञानाचं वर्णन असं केलं होतं की समुद्राचं विस्तीर्ण, समुद्राचा विस्तीर्ण किनारा पडलेला आहे त्याच्यामध्ये अनंताची वाळू पसरलेली आहे आणि त्या वाळूतले दोन किंवा तीन गोटे घेऊन एखादं लहान मुलं जसं उडवत राहतं ना तसं माझं ज्ञान आहे भौतिकशास्त्राचं हे त्यांनी जाहीर करून दिलेली. त्याने असं म्हटलं की माय नॉलेज इज जस्ट लाईक अ बॉय प्लेईंग विथ पेबल टू ऑर थ्री वेन द इन्फिनिट लाईज इन फ्रंट ऑफ मी इन द शेप ऑफ. अशी त्यांनी कबुली दिल्यामुळे आपलं माणसाचं जे सगळं ज्ञान जे आहे ते कसं असतं की अनंत आकाशामध्ये आपण चार भिंती आणि एक छप्पर उभारतो. अनंत आकाशामध्ये चार भिंती एक छप्पर उभारतो आणि आतली स्पेस विकत घेतो आणि त्याला मी फ्लॅट लॉर्ड म्हणतो. ही पोकळी माझी आहे. म्हणजे आपला हा दावा किती पोकळ असतो हे काही वेगळं सांगायला. त्याच्यामध्ये हा जो भाग आहे की आणि इतका असताना तसं ह्या प्रचंड अज्ञानाच्या पोकळीमध्ये आपलं छोटंसं ज्ञान आहे या सगळ्या जगाचं. आणि तरीसुद्धा इथे मी जे म्हणतो ना की आपल्या अहंकाराची किंमत अशी आहे की तरीसुद्धा मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे असं सतत आपल्याला वाटत राहतो आणि त्याचा आपल्याला अभिमान वाटायला लागतो. माऊलीने फार सुरेश त्याच्या ठिकाणी गोवी अशी म्हटलेली आहे इतकं त्यांनी योग्य वर्णन केलेलं आहे ज्ञानाच्या अहंकाराचं. ते असं म्हणतात की अहंकाराची कंठी, कंठी म्हणजे गळ्यात घालायचा दागिना, अहंकाराची कंठी ही लोंबे संज्ञानाचे कंठी. अहंकाराची कंठी लोंबे, लोंबे म्हणजे वाढतच जाते हल्लीच्या मंगळसूत्रासारखी, ती कधीही कमी होत नाही अहंकाराची लांबी. तर याच्यामध्ये या दोन आपण ज्या व्याख्या बघितल्या व्यावहारिक ज्ञानाच्या विशिष्ट ज्ञानाच्या, ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या, तर त्याच्यामध्ये आत्मज्ञानाची व्याख्या काय आहे अत्यंत सोप्यात सोपी व्याख्या समर्थाने दाखवल्या केलेली आहे. याच्यामध्ये सोपी व्याख्या माझ्या तरी पाहण्यात नाही. ते असं म्हणतात की सर्व ज्ञानामध्ये ज्ञान विमल ऐसे आत्मज्ञान. आत्मज्ञान हे अत्यंत विमल असतं का, तर आपलं चित्त अत्यंत विमल झाल्याखेरीज ते आत्मज्ञानाचा अधिकारी होत नाही. म्हणून त्यांनी विमल या शब्द मागे लावलेला आहे की सर्व ज्ञानामध्ये ज्ञान विमल ऐसे आत्मज्ञान पहावे आपणाची आपण या नाव आत्मज्ञान. अरे निश्चित व्याख्या केलेली आहे त्यांनी की सतत आपल्याला आपण पाहत राहावं ही आत्मज्ञानाची साधन आहे. पहावे आपण असे आपण या नाव आत्मज्ञान. आता थोडस पुढे जाऊन की इतर ज्ञान आणि हे ज्ञान आणखी कुठे फरक पडतो, तर इतर ज्ञानामध्ये बर का प्रत्यक्ष ज्ञान ज्याला म्हटलंय इंद्रिय ज्ञान म्हटलेलं आहे त्याची गरज लागते. त्याचे वस्तू दिसतंय बाह्य जगाच्या मधल्या कुठल्याही विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा असला तर इंद्रिय ज्ञानाची गरज आहेच आहे. नव्हे इंद्रिय ज्ञानाच्या मदतीसाठी म्हणून जी माणसाने यंत्र निर्माण केलेली आहेत त्याच्याकडे हल्ली त्याला गरज मिळत नाही. हल्ली डॉक्टरला नाडी बघितल्याखेरीज पूर्वीसारखा नाडी बघून रोगाचं निदानच करता येत नाही. त्याचं कारण अनेक त्याच्या जोडीला ही आहेत. आणि म्हणून दुर्दैवाने ह्या डॉक्टरचं ज्ञान जर त्याच्या अहंकाराच्या हातात गेलं तर मग आपल्याला पूर्वीचा आपण वैद्यराय नमस्तुभ्य म्हणणारा जो डॉक्टर असतो तो यमराज सहोदरण होऊन बसतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी हे अहंकाराच्या तावडीत सापडू नये की सतत आपल्याला काळजी घ्यावी लागते. तर ह्या प्रत्यक्ष ज्ञानाची या दोन्ही ज्ञानामध्ये गरज असते. पण आत्मज्ञान मात्र सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा प्रत्यक्ष ज्ञानावर आधारलेलं नसतं. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान इथे इंद्रिय ज्ञान असा अर्थ घ्यायचा. कारण प्रति अक्ष असा शब्द आहे, अक्ष म्हणजे डोळा. डोळ्याच्या द्वाराने मिळणारं जे ज्ञान आहे त्याला प्रत्यक्ष असं त्याने शब्द वापरला. आणि अनुमान म्हणजे तर्क, अनुमान म्हणजे दुसऱ्याकडनं आलेलं. हे पुढे आपण सविस्तरपणे पुढे बघणार होतो जेव्हा ह्या विषयाचा अध्याय. आपण फक्त ज्ञानाची प्रक्रिया किंवा ज्ञानाची शाखा बघतोय म्हणून आपण इथपर्यंत आलो. तर ह्या आत्मज्ञानामध्ये आत्मज्ञान हे नेहमीच आगम आणि अनुमान असतं. आणि म्हणून आपल्याकडे तीन शब्द चांगले वापरलेत आपल्या शास्त्रामध्ये की त्याला आपण असं म्हणतो की जे आगमज्ञान असतं त्याला गुरुप्रचिती असं म्हटलेलं आहे. गुरुप्रचिती म्हणजे गुरुला जे ज्ञान झालेलं आहे ते शिष्याकडे आगम ह्या स्वरूपात जेव्हा येतं तेव्हा त्याच्या दृष्टीनं ती गुरु झालेली प्रचिती असते. म्हणून आत्मज्ञानाच्या आगमज्ञानाला गुरुप्रचिती असं म्हटलेलं आहे. तसंच दुसरा त्याचा जो भाग आहे अनुमान ज्ञान जो आहे, अनुमान म्हणजे त्याचं लॉजिक किंवा तर्क, हे आत्मज्ञान तर्कसुसंगत कसं आहे हे सांगणाऱ्या ज्ञानाला आपल्याकडे शास्त्र प्रचिती असं म्हटलेलं. कारण शास्त्र हे अनुमानाने कसं सांगता येईल हे सिद्ध करून दाखवलं. भगवंत वास्तविक काय दुर्दैव आहे माझ्या दृष्टीनं की जो
बंद करतो काय करतो बंद करतो काय करतो
अनुमान सांगत असत की बाबा रे तुझी बुद्धी जर तर्कज्ञाना अपेक्षित असेल तर त्याच्यासाठी हा तर्क आहे भगवंताच्या अस्तित्वात. म्हणून त्याला अनुमान ज्ञान असं म्हणजे शास्त्र प्रगती असं म्हटलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये या अनुमान आणि आगमन दोन्ही ज्ञानावर जेव्हा तुम्हाला आतून अनुभव येतो भगवंताच्या अस्तित्वाचा तेव्हा त्याला आत्मप्रचिती असं म्हटलं. तेव्हा म्हणून आपल्याला असं म्हणता येईल त्याच्यामध्ये की आत्मज्ञान हे नेहमी प्रत्यक्ष ज्ञानाच्या पलीकडे म्हणजे आत्मबघितलं तर पलीकडे तिकडून बघितलं तर अलीकडे असतं. म्हणून त्याला असं म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय की प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. महाकवीने म्हटलेलं आहे प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. तर हे भगवंताचं जे ज्ञान आहे किंवा आत्मज्ञान ज्याला म्हणतो आपण हे कुठेही दृश्य स्वरूपात तुम्हाला होत नसल्यामुळे तुमच्या इंद्रियांच्या ज्ञानाच्या कक्षेत ते गोठत नसल्यामुळे तुम्हाला भगवंताची मूर्ती करायला आणि ती मूर्ती केल्यानंतर त्या मूर्तीच्या द्वारा आपल्याला भगवंताचं जे ज्ञान मिळतं त्याला आपण प्रत्यक्षावरील प्रतिमा उत्कट असं म्हणतो. कारण त्या भगवंताच्या उत्कटत्वाचा जो काही भाग आहे स्पर्श आहे तो त्या मूर्तीच्या द्वारा आपल्याला मिळणार. तर माझ्या इंद्रिय ज्ञानाला गोचर व्हावी म्हणून मी भगवंताची मूर्ती आपल्याकडे निर्माण केली. म्हणून आपले गणपती येतात आणि जातात. तर त्याच्याबद्दल असं म्हणता येईल की प्रत्यक्ष आवने आत्मप्रचिती उत्कट असते. प्रत्यक्ष ज्ञानापेक्षा तुमची स्वतःची जी प्रचिती असते, स्वतःचा जो अनुभव असतो, त्याला कुठलाही पुरावा लागत नाही आणि कुठलाही साक्षी लागत नाही. ते स्वतःचं ज्ञान असल्यामुळे स्वयंसिद्ध असतं. म्हणून त्याला माऊजीने जय जय स्वसौम्य द्या असं म्हटलेलं आहे आत्मरूपा. की ज्याला कसलाही वेगळा पुरावा नको. म्हणून आपल्याला याच्यावर असं म्हणता येतं की जीव पाहे प्रत्यक्षाकडे पण भगवंत राहिला परी. म्हणून आपल्याकडे मोठ्या मोठ्या संतांनी असं म्हटलेलं आहे की जे व्यावहारिक आणि विशिष्ट ज्ञानामध्ये पारंगत असतात अशा ज्ञानी आणि अहंकारी माणसाला भगवंत सापडणं कठीण जातं. कारण त्याचा ज्ञान आणि त्याचा अहंकार एकमेकाला इतके जिंकून असतात की त्यातलं ज्ञान कुठलं तर अहंकार कुठला हे कळत नाही. एक उदाहरण सहज आठवलं म्हणून सांगतो. राधा ही जेव्हा वयस्कर झाली होती आणि कृष्ण हेही वृद्धत्वाकडे जेव्हा घुसत होते तेव्हा राधेचा त्याने एक निरोप आला द्वारकेला, कृष्णा बरेच दिवस झाले तुला बघून, खूप भगवास वाटतं रे, ही लहानपणीची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर सदैव वाटते की जिच्या शरीरावर मी अत्यंत प्रेमाने मायेने हात फिरवला त्याचं सगळं कोण कौतुक केलं, आता तू कसा दिसत असतील कोण जाणे, पण माझ्या डोळ्यासमोर तोच तू कृष्ण आहे. तर तुला आता खूप बघावं वाटतं तर मी येऊ का तुला भेटायला. कृष्णाने तिची वेदना तुला तळमळ जाणली आणि ताबडतोब रथ पाठवून दिला इथे ठिकाण द्वारकेमध्ये आणलं. तर द्वारकेमध्ये आणल्यानंतर असं झालं की त्यावेळेला ज्यावेळी राधेचा रथ येत होता त्यावेळी राधा कृष्ण हे समुद्र तीरावर काहीतरी तिथे त्यांचं काहीतरी धर्मकार्य चालू होतं आणि चालू असताना तिथून राधेचा रथ आला आणि राधा रथातून उतरली. उतरल्यानंतर असं सांगतो तुम्हाला की भगवंत श्रीकृष्ण आणि राधा हे एकमेकाकडे इतक्या वेगाने धावले आणि इतक्या समर्थतेने त्यांनी एकमेकाला मिठी मारली. त्याला माऊजीने हे हृदय ते हृदय घातले असं म्हटले की बघणाऱ्या माणसाला क्षणभर राधा कुठे कृष्ण कुठला हे कळण्याचं झालं. आणि असं म्हणतात की त्यांनी एकमेकाला मिठी मारून जरजर फिरले जाते दोनच्या वेळेस. म्हणजे हे राधा कृष्णाचं निधन हे त्यांनी सगळ्या जगाला प्रदक्षिणा टाकली 3-4 वेळा आणि नंतर त्यांची मिठी फुटली. तर या संदर्भामध्ये आपण जे सांगत होतो किंवा बघत होतो ते असं की त्याच्यापेक्षा संतांना भोळा निष्कपट भाबडा सरळ माणूस हा जास्त आवडतो. का तर त्याच्या मनाची पाटी ही कोरी असते आणि भगवंताला मलिन मनापेक्षा कोरं पण जास्त आवडतं. त्यामुळे त्यांनी मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठाने नारद की कोऱ्या मनाचे जे भक्त असतात त्यांच्या ठिकाणी राहायला मला फार त्यांच्या अंतकरणात वास करायला मला फार आवडतं असं ते भगवंताने सांगितलं. तर म्हणून ज्ञानी जीवापेक्षा अज्ञानी जीव हा म्हणजे या दृष्टीनं आत्मज्ञान ज्याच्या संदर्भात व्यावहारिक आणखी विशिष्ट ज्ञानाच्या संदर्भामध्ये जर ते ज्ञान अहंकाराने पचाडलेलं असेल तर त्याच्यापेक्षा अज्ञानी जीव जास्त बरा असं संतांचं म्हणणं. कारण त्याला अजून अहंकाराने वेठ्यात सापडलेलं नसतं. कारण अहंकाराला पकडायला गेलं की शिल्लकच नसतं. अहंकार तिने कशाला पकडणार. रामकृष्ण परमहंसाने एकदा म्हटलं होतं आई पण एवढे सगळे पंडित मला भेटायला येतात, मोठे मोठे विद्वान असतात ज्ञानी असतात, तू मला तर ज्ञानाची गाठ का घालून देत नाही, मला तर ज्ञान काय बघू दे ना. आई म्हणाले वेड्या तुला खरंच ज्ञान बघायचं आहे का, तू कोपऱ्यात बघ तिथे काय दिसते. तर एक मोठा कचरा पडला होता ढिगाचा. रामकृष्ण आई ह्याला ज्ञान म्हणतात का, हा सगळा कचरा आहे, तुमच्या कचऱ्याचं ज्ञान आहे म्हणे. तुझ्या दृष्टीनं हे सगळं ज्ञान ते भगवंताच्या ज्ञानापुढे मलिनच आहे. त्यांच्यात आहे रे. तुझ्या या ज्ञानापुढे त्या ज्ञानाची काही मातंबरी नाही. तेव्हा पुढे आत्मज्ञानाच्या संदर्भात आणखीन बऱ्याच लोकांनी बऱ्याच मोठ्या मोठ्या व्याख्या केलेल्या आहेत हे सांगण्याच्या प्रेमामध्ये. पण असं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलीने की श्रुतीसुद्धा, बरं का, श्रुतीसुद्धा भगवंताचं वर्णन करता करता किंवा शोध घेता घेता त्याचं नक्की स्वरूप सांगता सांगता त्या थकल्या आणि शेवटी मौनावल्या. मग शेवटी त्यांनी हा नाद सोडून दिला की ज्या अरूपाचे रूप जावीने असं म्हणतो की ह्या अरूप भगवंताचं नक्की वर्णन शब्दात कसं करणार. त्याच्यावर माऊलीने फार समर्पक उपमा दिलेली आहे. याच्यामध्ये माऊली त्याच्यामध्ये असं म्हणते की 13व्या शतकातला हा रेफरन्स आहे, या हिशोबाने लिहिलेलं आहे. 13व्या शतकात लिहिलेलं असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं की त्या काळी ही लग्न मुलींची किंवा मुलांची अक्षरशः अनेक वेळा पाळण्यात व्हायची, पाळण्यात लग्न ठरायची. म्हणजे आता पाळणेही लांबले त्याच्यामुळे लग्नही लांबले. पण त्या काळी पाळण्यात लग्न ठरल्यामुळे खरोखरी लग्न जेव्हा घडायचं तर त्या मुलीला समजूत यायची. त्यावेळेला तिला नवरा म्हणजे काय सांगता येत नसेल, ह्याला नवरा का म्हणायचं. पण ते इतर सगळ्या बायका लाजायच्या म्हणून ती लाजायची, ती मुलगायची. तर असा एक प्रसंग असताना तिच्या सख्या ज्या असतात त्या सख्या तिला काय ना तुझ्या नवऱ्याचं नाव काय. माऊजीने गोवीमध्ये वर्णन केलेला प्रसंग आहे. तुझ्या नवऱ्याचं नाव काय तर ती तिला काय नवऱ्याचं नाव म्हणून बोलायचं नाही, लाजायचं मुलगायचं एरवी जिला वाटेल तिथे बोलली असते एकही वचनाने. पण आता नाव घ्या म्हटल्यानंतर लाजायचं, तर काहीच बोलत नाही, काही बोलेल असतं यार नाही. अगं तू नाव घे ना, तुझ्या नवऱ्याचं लागतेच ना एवढे काही कसं, कारण मोठ्या लोकांनी नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही तर सांगितलं म्हणून. मग ह्या मुली असतात ना त्यातील आणखीन किडवायला लागतात. काय गं तुझ्या नवऱ्याचं नाव मुकुंदराव तर आहे का, नाही मग नाही म्हणायला त्याला परवानगी असते. ती मुकुंदराव ना मोठ्या नाही म्हणून सांगते, बरं का. मग तुझ्या नवऱ्याचं नाव गोपाळराव तरी आहे का, नाही. मग तुझ्या नवऱ्याचं नाव श्रीकृष्ण आहे का, तुझ्या नवऱ्याचं नाव श्रीकृष्ण असतं. तर श्रीकृष्ण आहे म्हणा नाही म्हणणे शक्य नाही आणि नाव घ्यायचं नाही, मग ती नुसतीच लागते. तिच्या चेहऱ्यावर फक्त मितहास्य आणि लाजरेपणा फक्त येतो, कारण तिच्या नवऱ्याचं नाव श्रीकृष्ण असतं हे त्याच्यावर नाही इतर सख्यानं कळेल. तसं भगवंताचं सगळं जे वर्णन आहे सगळ्या श्रुतीने केलेलं ते नकारात्मक आहे. गोपाळराव नाही, मुकुंदराव नाही, अमुक नाही, तमुक नाही, अजर अमर अनादि अनंत काय काय नाही हे सांगायला लागेल. म्हणून आपल्याकडे भगवंताचं वर्णन हे सगळं असं करायला लागतं की भगवंत आता हे भगवंताचं वर्णन असं का करायला लागतं. तर जीव जीवाच्या अपेक्षेने, जरा आपण रिलेटिव्ह म्हणतो, जीवाच्या अपेक्षेने हे ज्ञान सांगायचं असल्यामुळे जीवाच्या ज्या ज्या काही त्रुटी आहेत त्या भगवंताकडे आहेत. आणि भगवंत हा पूर्ण आहे, आपण म्हणतो ना पूर्णा पूर्ण मिळते पूर्णस्य पूर्ण माधाय आता तर ती आहे कृती आहे. तर त्या भगवंत हा पूर्ण नुसता नसून परिपूर्ण असल्यामुळे, पण तू अंश मात्र आहे त्यामुळे तुझ्या ठिकाणी जे जे नाही ना ते भगवंताकडे. म्हणून जीवाला जन्म आणि मृत्यू आहे म्हणून भगवंताला नाही आहे. म्हणून भगवंत अजर आहे, अमर आहे. जीवाला विनाश आहे म्हणून भगवंताला विनाश नाही म्हणून तो अविनाशी आहे. जीवाला आदी आहे अंत आहे म्हणून भगवंताला नाही म्हणून अनादी अनंत असं म्हटलेलं आहे. बर जीव अंश मात्र आहे त्यामुळे माझा जीव एवढं शरीर फक्त व्यापून आहे, पण भगवंत त्याच्याकडे वेगळा आहे म्हणून भगवंताला सर्वव्यापी म्हटलेलं आहे. त्यामुळे सर्वव्यापी, सर्व साक्षी, सर्व ज्ञानी, सर्व सर्व अंतर्गत असं भगवंताचं वर्णन करा. म्हणजे सर्व ह्या शब्दात तरी करायला लागतं किंवा न ह्या शब्दात तरी करायला. तर त्याच्यामुळे आपल्या या भगवंताचं वर्णन करणारा गीतेतला जो श्लोक आहे तेवढा फक्त गीते सांगतो की नैनम छिंदंती शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोष यति मारुतः. आणि ह्याच्यामध्ये आत्मज्ञान भगवंताने ते कसे बाहेर गेले बघा की कुठलीही जड वस्तू या आत्म्याला स्पर्श करू शकत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणि कुठलंही शस्त्र हे याला कापू शकत नाही. नैनम दहति पावक अग्नि याला गावू शकत नाही नचैनम क्लेदयन त्यापो पाणी याला विरघळवू शकत नाही आणि नशोजेति मारुता वारा याचं शोषण करू शकत नाही कारण का की सगळे महाभूत याच्यापासून निर्माण झालेले आहेत म्हणजे आपण या सगळ्यांना एक भगवंता शब्द वापरतोय म्हणजे भगवंत म्हणा आदि माया म्हणा आदि माता म्हणा काय जे याची टर्मिनॉलॉजी नंतर जी असेल ती पण आपण आत्ता सध्या अभ्यासापूर्वी तर एक फक्त भगवंत आणि जीव अशी आपण तुलना करतो तर हे सगळं याच्यापासून निर्मिती असल्यामुळे याला काही करू शकत नाही तर इथे पंचमहाभूत आणि म्हणजे जडवस्तू आणि चैतन्य यातला फरक इथे सांगितलेला आहे की जडवस्तू ही चैतन्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही त्याला काही करणं बाजूलाच राहिलं ते त्याचं नाश करणं बाजूलाच राहिलं इथे मला आणखीन एक आपल्या एक मुद्दा असा मांडायचा आहे सहज आला म्हणून की आपल्याकडची पंचमहाभूताची जी कल्पना आहे
आपण जर कंटाळा नसला तर मी सांगते
5-10 मिनिटांमध्ये कारण काय वेळ झालाय माझं लक्ष गेलं की माझं 10:45 झालेले आहे 5-10 मिनिटं जर आपल्याला सगळ्यांना उत्साह आणि स्फूर्ती असेल तर की आपल्याकडची पंचमहाभूताची कल्पना आणि हल्लीची भौतिक शास्त्राची कल्पना ह्या इतक्या मिळत्या जुळत्या आहेत त्याच्यामध्ये एक एक तुम्ही वस्तू घेत गेला मी लक्षात येईल की आपण ज्याला पृथ्वी म्हणतो त्याला आपल्या भौतिक शास्त्रामध्ये सॉलिड म्हटलेलं सॉलिड स्टेट दीज आर द थ्री स्टेट्स ऑफ मॅटर त्यामुळे ज्याला आपण पृथ्वी म्हणतो त्याच्या इकडे तुलनेने सॉलिड स्टेट आहे आप म्हणजे पाणी आहे पाण्याच्या तुलनेने इथे लिक्विड आहे वायू वायूच्या तुलनेने इथे गॅस आहे पृथ्वी आप वायू ह्या ज्या तीन अवस्था आहेत आपल्याकडच्या पंचमहाभूताच्या त्याच्याऐवजी आपल्याकडे मॅटरच्या घन द्रव आणि वायू अशा तीन अवस्था आहेत आणि पदार्थांच्या कणांचं एकमेकात विशेष आकर्षण निर्माण झालं की तो ती वस्तू घन असते ते आकर्षण त्यांना तोडता येत नाही त्याच्यामुळे त्या वस्तूचा आकार बदलत नाही म्हणून त्याला घन म्हणायचं म्हणजे असं म्हणून त्यातलं आकर्षण घन असतं त्याच्यामुळे त्यांना ते तोडता येत नाही म्हणून त्याचा आकार बदलत नाही कुठल्याही क्षणी या टेप रेकॉर्डरचा आकार आहे त्याच्यापेक्षा बदलणार नाही कारण ती घन वस्तू आहे त्याच्यानंतर हे आकर्षण जेव्हा थोडंसं गेलेलं होतं तेव्हा आकार बदलता येतो इतकं ते हे होतं कमी होतं पण त्याचं घनफळ बदलता येत नाही म्हणून त्याला लिक्विड म्हणायचं इष्ट विषय थोडासा ती आणखीन हे आकर्षण जेव्हा गेलं होतं तेव्हा त्याचं घनफळही बदलू शकतं आणि घनफळ बदलल्यानंतर वायूला कितीही घनफळ असू शकतो त्याप्रमाणे तो दाब बदलतो घनफळ वायूला जास्त असेल बरं का त्या हिशोबाने त्याचा दाब असतो पण त्याला प्रेशर अँड व्हॉल्युम असं म्हटलेलं आहे जर व्हॉल्युम त्याचा जास्त असेल तर प्रेशर कमी असतो या इन्व्हर्सली प्रपोर्शन असं म्हटलेलं आहे त्याच्यामुळे दोघांचा गुणाकार हा कायम असतो त्यामुळे व्हॉल्युम जर जास्त असेल म्हणजे याचा ते आकर्षण आणखी कमी झालेलं आहे आपण आता म्हणू की एकमेकाविषयी त्या कणांच्या मध्ये वैराग्य निर्माण झालेलं आहे त्यामुळे ते एकमेकापासून दूर जाऊ पाहत असतात पण भगवंताने घातलेल्या कक्षेच्या बाहेर जात नाही त्यामुळे त्यांना आकाशाची काही पोकळी द्यावी वायूला जातो पण सगळं आकाश जास्त येत नाही त्यामुळे वायू कितीही विरळ झाला तरी त्याला सुद्धा त्याच्या विरळपणाला सुद्धा मर्यादा म्हणून त्या तीन स्टेट ज्या सांगितल्या सॉलिड लिक्विड गॅस आणि इकडे पृथ्वी आप आणि वायू त्याच्या पुढची अवस्था आपल्याकडे तेज अशी आहे आणि आपल्या भौतिक शास्त्रामध्ये पुढची अवस्था एनर्जी अशी आहे की ज्याचा आयनस्टाईनने शोध लावला की जडवस्तू आणि शक्ती आता ही शक्ती म्हणजे निर्जीव शक्ती आहे सजीव शक्ती नाही ह्या दोन्हीचं रूपांतर होऊ शकतं आणि थोडंसं जरी जडवस्तूचा आपण नाश करू शकलो प्रचंड शक्ती निर्माण होऊ शकते त्याच्यात ना अटम बॉम्ब निघतो आणि त्याच्यातून नागासाकी आणि हिरोशिमा ही दोन शहरं जमीन लोक त्यांना रेस्तनाबूत होतात कारण ते ज्ञान अहंकाराला कावलीत सापडलेलं इथे मला आणखीन एक मुद्दा सांगावा असतो आपल्या थोडासा सहनशील अंतर बघून सुद्धा की आपल्याकडे जेव्हा आपण एखाद्या गुरुची दीक्षा घेतो असं म्हणतो तेव्हा त्या दीक्षेची आपल्याला शास्त्राने फार सुंदर व्याख्या केलेली आहे ते म्हणतात आपण गुरुची दीक्षा घेतो म्हणजे गुरु आपल्याला काय देतो नक्की म्हणजे ध्येय ते ज्ञान कर्माव